बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी आणि मुख्य योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 65 वर्षावरील वृद्ध, निराधार आणि वंचित राज्याच्या नागरिकांना आर्थिक सहाय्य आणि प्रोत्साहन देणे. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत रहा.